आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये आज वंदे मातरमचं समूह गायन. पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि 20 षटकांच्या चौथ्या क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय. मालिकेत 2-1 आघाडी. आता सविस्तर बातम्या. देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी 10 वाजता वंदे मातरमचं समूह गान होणार आहे. वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री प्रंगल प्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थांमध्येही आज वंदे मातरम गीताचं समूह गान आयोजित करण्यात येणार आहे. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून पुण्यात आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी संगीत आनंदमठ नाटकाचा प्रयोगही सादर होईल. तसंच वंदे मातरम ग्रंथाचं प्रकाशनही होणार आहे. वंदे मातरम गौरव समितीच्या वतीनं पुण्यात उद्या वंदे मातरम गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. वंदे मातरम गीताचे संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना वंदे मातरम गीताचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
वंदे मातरमचा आज 150वा जन्मदिन. याच दिवशी 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी बंकिमचंद्रांनी नैहाटी कांटाळपाडा या त्यांच्या स्वतःच्या जन्मगावी वंदे मातरम ही संध्याकाळची वेळ होती आणि त्यांनी हे गीत एक टाकी लिहून काढलं. एखाद्या गीताची 150वी जयंती होणं, एखाद्या साहित्य कृतीची, हा अनुभव आपल्या सगळ्यांना पहिल्यांदाच असू शकतो. पण या गीताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडवला, नवे नवे बदलला, असं हे गीत आहे. शब्द केवळ 2 आहेत. वंदे मातरम म्हणजे माते तुझा वंदन असो. 150 वर्ष तर लोकांच्या मनात हे गीत आहेच आहे, हे शब्द आहेतच आहे. पण अजून 150 नव्हे 1500 वर्ष सुद्धा या शब्दांचं महत्व कमी होणार नाही. हे शब्द उच्चारले, हजारो क्रांतिकारक फासावर चढले, हजारो देशभक्त निशस्त्र लोक असहकार चळवळीत बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, ती वंदे मातरमचे शब्द कोठांमध्ये असताना. आणि म्हणूनच वंदे मातरम हे शब्द आणि वंदे मातरम हे केवळ 24-25 ओळींचं काव्य हे भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्यामध्ये अजरामर असं ठरलेलं आहे. वंदे मातरम.
वंदे मातरम गीताचे संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत आज रात्री 8 वाजता आकाशवाणी दिल्लीवरून प्रसारित होणार आहे. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांना करदात्यांकडून सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं मुंबईत आयोजित 12व्या बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत त्या काल बोलत होत्या. आर्थिक समावेशनात बँकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या एक दिवसाच्या भेटीवर येणार आहेत. या भेटीत चौहान कृषी आणि ग्रामीण विकास योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच पूरग्रस्त भागाची पाहणी देखील करणार आहेत. किनारपट्टी, बंदर आणि महासागर अभियांत्रिकी या विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेला काल पुण्यात खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेत सुरुवात झाली. दीनदयाळ बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष सुशीलकुमार सिंग यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. भारताच्या विकासासाठी समुद्राचा प्रभावी वापर आवश्यक आहे. यासाठी बंदरांचं आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचं मत सुशीलकुमार सिंग यांनी यावेळी व्यक्त केलं. न्यू मंगलोर बंदराचे अध्यक्ष डॉ व्यंकटरमण अक्कराजू, सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ प्रभात चंद्रा आणि भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के सी साईकृष्ण यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून संपूर्ण माहिती मागवली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणात चौकशी करून अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल आणि अनियमितता असेल तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. त्यांनी काल नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिले असून तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही, मात्र या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन माध्यमांसमोर वस्तुस्थिती ठेवू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळायला हवी असं ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली, मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल 64.66% मतदानाची नोंद झाली. 18 जिल्ह्यातल्या 121 मतदारसंघांसाठी एकंदर 1,314 उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं. दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये येत्या 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल. पुणे महापालिकेतर्फे शहरात खड्डेमुक्त रस्ते अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून महापालिकेच्या जुन्या हद्दीतील सर्व रस्ते लवकरच खड्डेमुक्त होतील अशी माहिती उपायुक्त आणि पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. ते म्हणाले,
पूर्ण पुणे शहर खड्डेमुक्त करण्याच्या अनुषंगाने आता पुणे महानगरपालिकेने एक अभियान केलेलं आहे, पॉटहोल फ्री पुणे. तर त्याच्यामध्ये पुणे शहराची जुनी हद्द जी आहे 250 स्क्वेअर किलोमीटरची, त्या जुन्या हद्दीमधले रस्ते येत्या 1 महिन्यामध्ये बुजवण्याचा पुणे महानगरपालिकेचा संकल्प आहे. त्यासाठी 15 वॉर्ड ऑफिसप्रमाणे 15 ठेकेदारांची, ज्यांच्याकडे स्वतःचा हॉटमिक्स प्लांट आहे, अशा ठेकेदारांचा वापर आम्ही करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पथविभागातील अभियंते तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील अभियंते यांच्या एकत्रित टीम्स करून दिवस रात्र हे काम चालू राहणार आहे. आणि असं केल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते वापरणाऱ्याला, सगळ्या नागरिकांना असुविधा जी आतापर्यंत निर्माण होती असुविधा दूर होणार आहे आणि त्यांना चांगल्या प्रतीचे रस्ते वापरायला मिळणार आहे.
समाजाचा विचार करणारे चिंतनशील भाष्यकार, साहित्यिक आणि राजकारणावर परखडपणे भाष्य करणारे पु ल देशपांडे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्वाचे घटक आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी काल पुण्यात काढले. ग्लोबल पुलोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीध फडणीस यांनी पुलंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर काही व्यंगचित्र रेखाटली होती, त्या व्यंगचित्रांचं अनावरण करून या महोत्सवाचं उद्घाटन झालं. पुलंच्या बहुरूपी कारकिर्दीवर 1994 प्रदर्शित झालेला या समहा हा लघुपटही यावेळी दाखवण्यात आला. सांगलीतल्या कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला समांतर असलेल्या नवीन पुलाचं उद्घाटन काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. आयर्विन पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक झाल्यामुळे या पुलावरून काही वर्षांपूर्वी वाहतूक बंद करण्यात आली होती. राज्य शासनानं 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशानं राज्य शासनानं कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणजेच सूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. कुष्ठरोगाचं निदान झालेल्या रुग्णांची नोंद 2 आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसंच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणं आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे. ऑस्ट्रेलियात कॅनरा इथं काल झालेल्या 20 षटकांच्या चौथ्या क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं निर्धारित 20 षटकात 8 गडी बाद 167 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 119 धावात गारद झाला. या विजयामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये आज वंदे मातरमचा समूह गायन. पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आणि 20 षटकांच्या चौथ्या क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.